परळी नगर परिषद निवडणूक 2025 महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या असून त्यांचे चिन्ह घड्याळ आहे आणि आपल्या प्रभाग क्रमांक 10 उमेदवार सौ सरोजा गौतम डावरे यांचे चिन्ह घड्याळ, महेश गोविंदराव मुंडे यांचे चिन्ह घड्याळ, कुसुम अण्णासाहेब चाटे यांचे चिन्ह कमळ। येणाऱ्या 2 डिसेंबर 2025 रोजी वरील उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा।